वीरा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तं अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिनि नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैरपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्लमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यश्चान्तं न विदुः सुरा सुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समरथं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं कं सिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः नीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौतुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचिद्वपूर्णसततम् तुर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया नघ। एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। 15वा अध्याय। शेवटचा 20वा श्लोक आज आपण सुरू केला। असे इति म्हणजे अशा प्रकारे, गुह्यतमम म्हणजे अत्यंत गुह्य, गुह्यातलं गुह्य असं शास्त्र हे निष्पाप अर्जुना मी तुला सांगितलं। एतत् बुद्ध्वा हे समजून घेतल्यामुळं बुद्धिमान स्यात्, जो बुद्धिमान पुरुष आहे, जो जाणता पुरुष आहे, कृतकृत्यश्च भारत, तो कृतकृत्य होईल। असा अतिशय चांगला महत्वाचा 15व्या अध्यायाचा शेवटचा हा श्लोक। 13वा अध्याय, 14वा अध्याय, 15वा अध्याय हे निरूपणाला घेतले न जाणारे अध्याय आहेत। पुढे देखील 17वा अध्याय, 16वा अध्याय हे निरूपणाला घेतले जात नाहीत। त्यातल्या त्यात 15वा अध्याय हा तर निरूपणाला घेण्यासाठी म्हणून अतिशय कठीणच समजला जातो। ज्ञानकांड या श्लोकापाशी संपला। भगवंत असं म्हणतात की हे गुह्य किंवा गुप्त असं जे ज्ञान आहे, त्या गुह्यातलं गुह्य असं शास्त्र मी तुला सांगितलं। इथं महत्वाचे शब्द आले। शास्त्र हा महत्वाचा शब्द इथं आला। भगवद्गीता हे शास्त्र आहे। अशा प्रकारे 15 अध्याय झाल्यानंतर 15व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी उच्चारला शास्त्र हा शब्द। हा शब्द पुढे उच्चारला गेला, पण आतापर्यंत हा प्रथम उच्चारला गेलेला शब्द शास्त्र हे जे असं असल्यामुळं आतापर्यंत जे सर्व सांगितलं गेलं तर त्याचा निर्देश भगवंत करत आहेत। अध्यायाचा अखेर असला तरी देखील उपदेशाला सुरुवात झाली 2व्या अध्यायातल्या 10व्या श्लोकापासून। तिथपासून हे सर्व शास्त्रच समजायचं। पुढे 16व्या अध्यायाची अध्यायाचा शेवट भगवंतांनी परत एकदा शास्त्र हा शब्द वापरला, 17व्या अध्यायाच्या प्रारंभी परत शास्त्र हा शब्द वापरला. यश शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते काम कारतहा नस सिद्धिमवाप्नोती न सुखम न परांगतिम, असं 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणाले. जे शास्त्र विधी त्यागून कामी प्रवृत्तीने जीवन जगतात, वर्तते काम कारतहा नस सिद्धिम अवाप्नोती, ते मोक्ष सिद्धी कधीही प्राप्त करू शकत नाहीत. न सुखम, त्यांना सुख मिळत नाही. न परांगतिम, त्यांना मरणोत्तर उत्तम गती देखील लाभत नाही. शास्त्राला फार महत्व आहे. या शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते काम कारतहा नस सिद्धी मावापनोती न सुखम न परांगतिम. आणि 17व्या अध्यायाच्या प्रारंभी लगेच अर्जुनानी भगवंतांच्या या वचनाला अनुसरून प्रश्न विचारला. ये शास्त्र विधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वम आहो रजस्तमः. भगवंत म्हणाले की शास्त्र विधी टाकून, शास्त्र विधी न पाळता कामानी प्रेरित होऊन जे वर्तन करतात त्यांना सिद्धी नाही, मोक्ष सिद्धी नाही, त्यांना सुख नाही, त्यांना परमगती नाही. अर्जुनाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की ज्याच्यापाशी श्रद्धा आहे पण शास्त्राचं आचरण ज्याला जमत नाही, श्रद्धापूर्वकच करतो आहे पण शास्त्राप्रमाणे नाही, अशी उपासना जो कोणी करत असेल, प्रश्नामध्ये खोच आहे, शास्त्र जमत नाहीये, श्रद्धा जमती आहे, श्रद्धा आहे पण शास्त्रांनी सांगितलेली श्रद्धा नाही, त्यांची निष्ठा मग समजायची कशी. सत्वम आहो रजस्तमः, त्याची श्रद्धा सात्विक समजायची की राजस समजायची की तामस समजायची. स्वामीजी म्हणायचे की एखादा दरोडेखोर आपला दरोडा यशस्वी व्हावा म्हणून करंगळी कापून आपल्या आराध्य दैवताला रक्ताचा अभिषेक करतो, तर ही श्रद्धाच आहे पण ही श्रद्धा कोणती समजायची. शास्त्रांनी सांगितलेली तर ही श्रद्धा नाही. या श्रद्धेचा काही लाभ होतो की न होतो, अशा प्रकारे शास्त्र हा शब्द याच्या नंतर वापरला गेला. आतापर्यंत सांगितलं गेलेलं सर्व शास्त्र या शब्दामध्ये भगवंतांनी एकत्रित आणलं. इति म्हणजे असे, गुह्यतमम म्हणजे गुह्यातलं गुह्य असं, तर आणि तम गुह्य गुह्यतर गुह्यतम. खरं म्हणजे गुप्त गोष्ट आहे ती गुप्त गोष्ट सांगणं फार अवघड असत. गुप्त गोष्ट सांगितली जाऊ शकत नाही. गुह्य गोष्ट तर सांगितली जाणं कठीणच असत, कारण गुप्त गोष्ट किंवा गुह्य गोष्ट सांगता सांगताच डायल्यूट होते. ज्याच्या अंतःकरणातून अनुभवून तो बाहेर प्रसृत करत असतो त्या अंतःकरणातून शब्द रूपाने बाहेर पडल्या पडल्या ती डायल्यूटच होते. सांगणारा जसं सांगतो तसं ऐकणारा ऐकू शकत नाही, ही अडचण आहे. तसा ऐकणारा त्या भावाने जर ऐकेल तर काना वचनाची भेटी सरीसीची पई किरीटी वस्तू होऊन उठी कवणी एकी जो, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, तसं व्हायला काही हरकत नाही पण असं होऊ शकत नाही. वडील मुलाला सांगतात अरे अभ्यास कर, तू अभ्यास केला नाहीस तर तुझं कसं होईल. त्या सांगण्यामध्ये जी कळकळ असते, त्यांच्या सांगण्यामध्ये अनुभव असतो, त्यांच्या सांगण्यामध्ये बाहेरच्या परिस्थितीची जाण असते आणि कळवळून आणि हृदयातून सांगतात. पण मुलगा ऐकत असताना शब्द बाहेर पडता पडताच डायल्यूट होतात, त्याला वडीलही काही करू शकत नाही, मुलगाही काही करू शकत नाही. वडील ज्या तळमळीने सांगतील त्या तळमळीने मुलगा ऐकू शकत नाही, कारण त्यावेळेला त्याचे असणारे विचार, तो कोणत्या भावनेनी आणि कुठं कोणत्या विषयाने प्रेरित झालेला आहे. समजा फुटबॉलच्या मॅचेसच चाललेल्या आहेत, क्रिकेट वर्ल्ड कप मॅच चाललेली आहे आणि फार मुलाला रस आहे त्याच्यामध्ये आणि वडील सांगतायत, मुलाच्या कानात शिरतच नाही. जी गोष्ट तळमळून एक सांगतो ती गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोचतानाच ती कितीतरी सौम्य होते, डायल्यूट होते. जगामध्ये असा नियमच आहे की जे सांगितलं जातं ते त्या तळमळीनी ऐकलं जातच नाही, त्या गट फिलिंगनी ते ऐकलंच जात नाही, समजतच नाही. कोणत्याही उपदेशाची हीच गत आहे. तिथं तर वडील आणि मुलगा असं नातं आहे, इथं गुरु आणि शिष्य समोर बसलेला आहे. तो करेल किंवा न करेल, सांगणारा कितीही तळमळून त्याला काय करायचं तेच तो करेल. वडील आणि मुलगा रक्ताचं नातं आहे, गुरु आणि शिष्य कोणतं नातं आहे? आवड म्हणून ऐकायला आलो, जबरदस्ती काय, असं सहजच होईल की नाही? म्हणून गुह्य गोष्ट बोलणं हेही अवघडच आहे, बोलता येणं देखील अवघड आहे. खरं म्हणजे याचा संवाद हा शब्दाशिवाय असतो, पण शब्दाशिवाय संवाद करायचा कसा? उपनिषद तर म्हणतात गुरोस्तु मौनम व्याख्यानम. मौन हे गुरूंचं व्याख्यान आहे, कारण आज्ञासंबंधी जर बोलायचं झालं तर बोलून उपयोग होत नाही, तो मौनामध्ये सापडतो. त्यामुळं मौन हे त्यांचं व्याख्यान आहे. त्यांच्यासारखा मौन हो म्हणजे तुला ते सापडेल, असा त्याचा अर्थ आहे. आणि शिष्यस्तु छिन्न संशय हा, आणि सद्गुरूंनी असं सांगितलं, शिष्याला मौनाचा अर्थ कळला, शिष्याला सद्गुरूंचं व्याख्यान कळलं, त्याचे संशय दूर होऊन गेले. भगवंतांनी हे जे सर्व गीताशास्त्र अर्जुनाला उलगडून सांगितलं हे पुन्हा सांगितलं गेलं नाही. असं म्हणतात की हे युद्ध संपल्यानंतर भगवंत आणि अर्जुन हे तीर्थयात्रेला गेले आणि अर्जुनाने परत एकदा इच्छा व्यक्त केली की त्यावेळेला केलेला उपदेश तुझ्या तोंडून मला परत ऐकायचा आहे. तेव्हा भगवंत असं म्हणाले की तेव्हा जे सांगितलं गेलं, तेव्हाची मनस्थिती, तेव्हाची भावनेची स्थिती, तेव्हाची तुझी मुमुक्षा. लोकमान्य असं म्हणतात की भगवंतांनी योग युक्त होऊन गीता सांगितली. तसं योग युक्त होणं हे प्रत्येक वेळेला शक्य नाही. भगवंत असं म्हणाले की आता ते होणार नाही. भगवंतांनी त्याच्यानंतर उपदेश देखील केला, उद्धवाला उपदेश केला. जर श्लोक पाहिले तर हे गीतेचे श्लोक किती रसाळ आणि सरळ आहेत. महाभारताचं जे संस्कृत आहे ते संस्कृत वेगळं आहे आणि गीतेचं संस्कृत वेगळं आहे. गीतेचं संस्कृत हे सोपं समजलं जातं. थोडं बहुत संस्कृत जाणणारा असेल त्याला खटपट करून आणि थोडं इकडं तिकडं पाहून अर्थ लावता येऊ शकतात. पण ही गीता सांगून झाल्यानंतर लगेच महाभारताचं संस्कृत अवघड आहे, त्याच्या आधीच अवघड आहे. एकाच लेखकांनी लिहिलं तरी देखील भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला केलेला उपदेश अशा भाषेत नाही, खूपच वेगळा आहे. यावेळेला भट्टी जमून आलेली होती, हेच खरं. भगवंतांचं जे अवतार कार्य परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय, भगवंतांना या युद्धामध्ये धर्म संस्थापनेचाच रस होता, बाकी कसलाच रस नव्हता. प्रथम पासून त्यांना असं वाटत होतं की आपल्या कार्यासाठी योग्य युधिष्ठिर आहे, आपण आपली इच्छा आहे तसं युधिष्ठिर होऊ शकतो. भगवंतांना स्वतःला मान्यता नव्हती, राजा म्हणून मान्यता नव्हती. त्या काळात तर कुळ आणि जात याला एवढं महत्व होतं. परवा मी महाभारत पाहत होतो, आता परत एक महाभारत लागतंय. तर दुर्योधन भर सभेमध्ये भगवंतांना असं म्हणाला की या गवळ्याच्या मुलाला त्याला क्षत्रिय मानत नव्हते. जो राजकारण आणि राजा होण्याचा मान होता तो कुरुवंशीयांना मिळाला आणि यादवांना नाहीच मिळाला. एकदा जे घडलं ते घडलं आणि त्याच्यानंतर यांचं सगळ्या पिढ्याच्या पिढ्या या यादव म्हणूनच ओळखल्या जायला लागल्या. हे क्षत्रिय म्हणून ओळखलेच जात नव्हते. अशा वेळेला राजा म्हणून बळानी स्वबळानी ते होऊही शकत होते, तरी देखील लोकमान्यता ही एक वेगळीच गोष्ट असते. राजा म्हणून असणारी लोकमान्यता यादवांना नव्हती. यादव क्षत्रिय नव्हते, नाहीतर भगवंतांनी ते स्वतःच करून दाखवलं असत. त्यांना कोणीतरी व्यक्ती पाहिजे होती की त्या व्यक्तीला हाताला धरून आपल्याला हवा तसा राजा आणणं, आणि त्या तो जर काळ पाहिला तर त्या काळामध्ये दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत गेली. यादवांमध्ये कंसामुळे बिघडत गेली, कंसाचा जावई जरासंध त्याच्यामुळे बिघडत गेली. श्रीकृष्णाचाच एक मावस भाऊ शिशुपाल त्याच्यामुळं धृतराष्ट्रामुळे बिघडत गेली. खूप मंडळी अशी होती की जे राज्य हे स्वसुखाकरताच आहे आणि आपली मुलं ही जी नैसर्गिक प्रेरणा असते, जसं एक व्यक्ती स्वतःचा धंदा आहे तो मुलाला देणार, ही नैसर्गिक प्रेरणा आहे. पण आपली जी राजव्यवस्था होती ती राजव्यवस्था, त्या राजव्यवस्थे भारतीय राजव्यवस्थेमध्ये ती संकल्पना नव्हती. स्वतः कुरूंचा जो वंश होता त्या वंशामध्ये पूर्वी भरताला भरत, ज्याच्या वरून भारत हे नाव पडलं, तर त्याला राजा करण्यात आलं. तो प्रत्यक्षत कुरुवंशीय नव्हता. जो योग्य असेल तो राजा होईल ही भूमिका बदलत चाललेली होती. श्रीकृष्णांना जे धर्मकार्य करायचं होतं त्याला सर्वात मोठा अडथळा, एकच अडथळा शिल्लक राहिला होता, तो म्हणजे धृतराष्ट्राचा. बाकी त्यांनी स्वतःनी संपवलेले होते. आणि त्या करता म्हणून ज्यांच्यावर ते विसंबून होते तर अशी मंडळी हाय खात होती. अर्जुनावर विसंबून होते आणि अर्जुन आयत्या वेळेला त्याचे पाय लटपटायला लागले. माझ्या हातून गांडीव धनुष्य सुटेल की काय असं म्हणायला लागला. एवढंच नव्हे तर तो रथावरून खाली उडी मारून मटकन बसला असं वर्णन भगवद्गीतेमध्ये आहे. विसृज्य सशरम चापम, सोडून दिलं धनुष्य. शोक संविघ्न मानसहा, मनामध्ये अत्यंत शोक दाटून आला. अशा वेळेला ज्याच्या ठिकाणी ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेते म्हणून तो भगवंतू असे श्री कृष्ण ज्यांना उपदेश केला त्यांच्या गुरूंनी त्यांनी असं सांगितलं की अरे हे तुझं ज्ञान गुरु शिष्य परंपरेचा आदर राखावा म्हणून मी तुला उपदेश करतो आहे असे ज्ञान स्वरूप असणारे भगवान श्री कृष्ण ज्या मुख्य योद्ध्यावर विश्वास ठेवून त्याचं सारथ्य करायला बसलेले होते तो लढत नाही असं म्हणतो. त्यामुळे सगळ्या भावना विशिष्ट भावना जीवन कार्याविषयीच्या एकत्रित झाल्या तसंच जीवनाच्या धन्यतेविषयीच्याही भावना एकत्रित झाल्या. कारण अर्जुन भगवंतांच्या तुलनेने फार उथळ प्रश्न विचारत होता. तो वर्णसंकराबद्दल बोलत होता. किम नो राज्येन गोविंद किम भोगई ही जीवितेन वा. राज्य घेऊन काय करू भोग घेऊन काय करू. भगवंत अर्जुनाला राज्याकरता आणि भोगांकरता अर्जुनाला भोग मिळावा म्हणून भगवंत युद्धाला प्रेरित करत होते सारथ्य करत होते. भगवंतांना स्वतःच कार्य होत. युधिष्ठिराला राज्य मिळावं याच्यामध्येही भगवंतांना स्वतःच जीवित कार्य उरकायचं होत. युधिष्ठिरावर मेहरबानी नव्हती. युधिष्ठिराला समोर करून त्यांना जे काही शास्त्र घटित ज्यांच्यावर सचिवांचं किंवा प्रधानांचं ऋषींचं किंवा गुरूंचं आणि प्रजाजनांचं या तीनही सत्तांचं प्रबळ अशा सत्तांचं राजावर अंकुश असला पाहिजे. तो सुटलेला होता आणि तो प्रस्थापित करायचा होता आणि त्याकरता भगवंत आणि अर्जुन वेगळ्या भूमिकेत होता. त्यामुळं सगळ्या प्रकारची मनस्थिती एकवटली गेली आणि हे गुह्यातलं गुह्य शास्त्र सांगितलं गेलं. याला भगवंतांनी शास्त्र असं म्हटलं आणि भगवंतांच्या वचनाप्रमाणे हे खऱ्या अर्थाने शास्त्रच झालं. आज जर पाहायचं झालं तर जी काही सहा शास्त्र वगैरे तर ती फक्त प्रश्नोत्तरांकरता शिल्लक राहिलेली आहेत. भारतीय दर्शनातली सहा शास्त्र कोणती तर सांगता येऊ शकतात. पण हिंदू धर्म काय आहे म्हटलं तर बस भगवद्गीता एवढं तर निदान शिल्लक राहिलं. भगवंतांच्या नंतर कित्येक काळाने आचार्यांनी त्याची पुनर्स्थापना केली. त्याच्यामध्ये भगवद्गीतेला असणारं जे अनन्य साधारण महत्व आहे आणि 700 श्लोकांमध्ये योग वासिष्ठासारखा ग्रंथ त्याची संहिता किती आहे किती 1,25,000 पुढं. श्लोक जर 1,00,000 पुढं असतील एखाद्या ग्रंथाचे वसिष्ठांनी रामचंद्रांना केलेला उपदेश. मला आपल्या गिरीशनी एक पुस्तक दिलं योग वासिष्ठ्याच माझ्याकडे आहे बर का अजून ते. तर एका काश्मीरी पंडितांनी ते सोपं सुटसुटीत व्हावं म्हणून 26,000-27,000 श्लोक एकत्र केले. जे काही 1,00,000-1,25,000 होते तर ते तो ग्रंथ छोटा करावा म्हणून आणि त्या 26-27 हजारातले महत्वाचे असे श्लोक त्या ग्रंथामध्ये एकत्रित करून योग वासिष्ठ तो ग्रंथ आहे. इतका मोठा भला मोठा उपदेश वाचला कसा जाणार ही अडचण आहे. जर तसं म्हटलं शास्त्र तर योग वासिष्ठ ही शास्त्रच आहे. बाकीच्या ज्या गीता आहेत त्या गीता देखील शास्त्रच आहेत. तरी देखील हे जे शास्त्र आहे गीता शास्त्र या शास्त्राला अनन्य साधारण महत्व आलं. याचं अजून एक कारण असं आहे की या शास्त्रामध्ये भगवंतांनी सर्व शास्त्र समन्वयाने बसवली. नाहीतर शास्त्रांचं जे आपल्याला त्या विषयात शिरायचं नाही, पण शास्त्रांची जी मत आणि मतांतर आहेत तर ती खरी आणि अनुसरण्याजोगी मानायची कशी. जर एक शास्त्रच दुसऱ्या शास्त्राला विरोध करत असेल तर सामान्य माणसांनी समजायचं काय. हा प्रश्न भगवंतांच्या अवतार काळी देखील होता. आणि सर्व ऋषी ज्यांनी ही शास्त्र निर्माण केली ते सर्व ऋषी आपण शास्त्र म्हणून ती जरी स्वीकारायची म्हटलं तरी अशक्य आहे एका शास्त्राने चालणं. जे भगवद्गीता म्हणून प्रसिद्ध आहे त्या शास्त्रामध्ये सर्व शास्त्र दाटीवाटीने आली. सर्व शास्त्र दाटीवाटीने आल्यामुळं भगवंत याला शास्त्र म्हणतात. हे एक स्वतंत्र शास्त्र उभं केलंय असंही म्हणता येणार नाही. याच्यात उपनिषदात ले श्लोक आलेले आहेत. काही श्लोक तर जसेच्या तसे आलेले आहेत. हे जे जसेच्या तसे श्लोक येणं ही व्यासांची करामत आहे. भगवंत जे गद्य बोलले ते व्यासांनी पद्य केलेलं आहे. जो एडिट करतो जो संकलन करतो तो अतिशय महत्वाचा आहे. म्हणून याची गीतेची प्रार्थना करत असताना व्यासांनाही वंदन आहे. आता आपण विलास दादांनी ती म्हटली, त्यांच्या बरोबर आपण सगळ्यांनी म्हटली, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. व्यासांनी ही करामत केली. भगवंतांनी सांगितलं म्हणून शास्त्र नव्हे. भगवंतांनी सांगितलं म्हणून शास्त्र आहेच आहे. पण भगवंतांनी जे सांगितलं ते त्यांच्या आधी असणाऱ्या सर्व शास्त्रांचा समन्वय करून सांगितलं हे या शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारचं हे गुह्य तम असं शास्त्र मी तुला सांगितलं असं भगवंत म्हणतात. इदम उक्तम मया नघ माझ्याकडून हे सांगितलं गेलं असं म्हणत असताना अर्जुनाला हे निष्पाप अर्जुना अनघ असा शब्द वापरला. ज्याच्या बुद्धीमध्ये पाप नाही अर्जुनाला भगवद्गीता सांगण्याचं तेही एक कारण आहे की अर्जुनाच्या बुद्धीमध्ये पाप नाही. अर्जुनाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी तरी सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती पै गौप्य ही परी तया प्रती चावळी जे सुखे तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचोनी आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. अर्जुनालजी विशेषण दिली, तू सुमन आहेस, शुद्धमती आहेस, अनिंदक आहेस आणि अनन्य गतिक आहेस. असं असल्यामुळं तिथेही तोच शब्द आहे, गौप्य ही परी तयाप्रती लपवू नये. ते त्याच्यापाशी सुखानी सांगावं. आणि या अनघ हा जो शब्द आहे या शब्दामध्ये या सर्व छटा आहेत. पापरहित अर्जुना जर एखादी गुप्त गोष्ट सांगायची असेल तर विश्वासातल्या माणसाला सांगायला लागते. दुश्मनाला सांगाल गुप्त गोष्ट, महत्वाची गुह्य गोष्ट सांगू शकत नाही. तो मित्र असला पाहिजे, पण केवळ मित्र नाही, तो जीवलग मित्र असला पाहिजे. अगदी म्हणजे तो आणि आपण शरीरच वेगळे, इतकं ज्यांचं सामंजस्य आहे असा भाव सांगणाऱ्याच्या ठिकाणी पाहिजे आणि ऐकणाऱ्याच्या ठिकाणी पाहिजे. इथं हा निष्पाप शब्द येतो. निष्पाप श्रवणाचा अधिकारी म्हणून शिष्य सांगितलेला आहे. सद्गुरु जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा जो ऐकणारा आहे तो ऐकणारा सांगणाऱ्यासारखाच पूर्ण श्रद्धावान, विश्वास ठेवणारा, मनाने निर्मळ असा असला पाहिजे. जर तो मनाने निर्मळ नसेल, त्याचं मन वाकडं असेल असं होऊ शकतं. अशा वेळेला सद्गुरूंनी जर सांगितलं, सद्गुरू आहेत सांगणारे पण समोर बसलेला श्रोता हा शंकेखोर असेल, समोर बसलेला श्रोता हा उत्तम मनाचा नसेल, अनेक अनेक प्रकार असतात, तर तो नीट ऐकू शकणार नाही. त्याचं मन हे उत्तमच पाहिजे, उत्तम मनाचाच ऐकू शकतो. सांगणारे पुष्कळ सांगतात हो, पण जग कुठे एवढं चांगलं. जगाला नाही सांगत आहेत, तुम्हाला सांगतायत. मी एकांना घेऊन आलो ते पुष्कळ, पण आज काय जग काय. जग असू देत ते अहो आपल्याला सांगतायत. आपण तर नाही नाही, आपण सगळे मनुष्य आहे म्हणजे दोष आहेच त्याच्या ठिकाणी. हे असं कुठं असतं का? असं ऐकणारा जर म्हणेल तर त्याच्या अंतःकरणात किती ठसेल? जे सांगितलं जातं ते ठसेल का? ठसत नाही. म्हणून तो सुमन पाहिजे, शुद्ध मती पाहिजे, म्हणजे त्याच्या बुद्धीचे निश्चय शुद्ध असायला हवेत. बुद्धीचे निश्चय अशुद्ध, याचा अर्थ मानाची हाव, सत्तेची हाव, पैशाची हाव, अनेक प्रकारच्या कामना, या ठिकाणी बुद्धी जडून राहणं, बुद्धीचे तसे निश्चय असणं, आणि जो शुद्ध मती असतो, हेची एका थियेर आघवेची भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय, हे आत्मज्ञान एवढंच एक सत्य आहे. येर आघवेची भ्रांती, बाकीचं आहे ते भ्रांतीजन्य आहे. अशी अत्यंत निकर आणि मेरू जसा स्थिर असतो तशी स्थिर बुद्धी होणं, तसं अनिंदक ही फार महत्वाचं आहे. कारण निंदा करतो निंदा करणाऱ्याला दुसऱ्याचे दोष लक्षात येतात, हे अगदी बरोबर आहे. कधी कधी त्याच्या प्रकृतीमुळेही दुसऱ्या दोष त्याला दिसतात, त्याच्या प्रकृतीत जास्त असतात म्हणून तसे दिसतात. कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी खरंच दोष असतात आणि ते दिसतात, पण त्याची निंदा करणं ही जी गोष्ट आहे, दोष दर्शनाला हरकत नाहीये. व्यवहारामध्ये किंवा जगतामध्ये वर्तन करत असताना गुणही समजावेत, दोषही समजावेत, दोष दर्शन जे आहे, खरं म्हणजे संतांचा किंवा सज्जनांचा दोष दर्शनालाही आक्षेप असेल, पण व्यवहार जर व्हायचा असेल तर प्रपंची माणसाला सर्वसाधारण दोष आणि वाईट गोष्टी या समजाव्यात, पण त्याची निंदा करायला लागला तो. त्या व्यक्तीची निंदा करण्यामुळं होतं असं की तो दोष निंदा करणाऱ्याच्या ठिकाणी फार पक्का होतो. शिवाय जग सुधारण्याचा मत्ता आपल्याकडे घेतलाय अशी जरी भावना असली तरी देखील त्याचं मन कलुषित असल्यामुळं निंदा करणारी व्यक्ती आज ना उद्या पण आयसोलेट होते समाजापासून. कारण ज्याला निंदा करायची सवय आहे, म्हणून मी परचुरे काकांच्या जवळ या अभय कुमारांची निंदा केली तर त्यांना समजेलच ना की हा माणूस निंदा करतो, म्हणजे उद्या अभय कुमारांपाशी आपलीही करतील की एवढं जगाला ओळखता येतं. असं असल्यामुळं निंदक जो असतो तो हळूहळू आयसोलेट होतो, तो हळूहळू बाजूला होतो. तुम्ही जेव्हा बाजूला पडता, निंदक असता आणि बाजूला पडता, तेव्हा दोष हा तुमच्याकडेच असतो. असा निंदक ज्याला चांगलं मग दिसेन असं होतं, असं परमार्थाकरता उपयुक्त नसतो. तसंच अनन्य गतिक देखील असलाच पाहिजे. सद्गुरु जे सांगताहेत तर त्याप्रमाणे आपल्याला वर्तन करायचं आहे. परमात्म प्राप्तीच्या बाबत अनन्य गतिक, सद्गुरु वचनाच्या बाबत अनन्य गतिक. खरं म्हणजे अशा एकनिष्ठ शिष्याला परमार्थ तर सोडून द्या, परमार्थ ही फार सूक्ष्म गोष्ट आहे, पण एकनिष्ठ शिष्याला शिक्षक फार मनापासून शिकवतात. एरवी देखील बाहेर देखील त्यांना असा शिष्य हवा असतो. तुम्ही कल्पना करा की शाळेत शिक्षक शिकवतायत आणि जर चार मुलं त्यांच्याकडे डोळ्यात पाहून ऐकत असतील तर मग पुढे पुढे असं होतं की ते शिक्षक फक्त त्यांच्याकडे पाहून शिकवतात जवळपास. अर्जुनाचं तसं होतं. अर्जुन जो शिष्य होता, मी पार्थू द्रोणाचा केला असं अभिमानाने अर्जुन म्हणतो. द्रोणांना अर्जुनाचा हा गुण लक्षात आलेला होता. अर्जुन मुळातच अनन्य गतिक होता. गुरूंच्या सांगण्यावर संपूर्ण विश्वास आणि गुरु सांगतील तेच करायचं हा जो अर्जुनाच्या ठिकाणी गुण होता, त्यामुळे तिकडे द्रोणांनी जसं त्याला पुढे आणलं तसं भगवंतांनी देखील अर्जुनाला घेतलं. याचं कारण हा अनन्य गतिक हा गुण अर्जुनाने मिळवलेला होता आणि हा गुण ज्याच्यापाशी आहे सर्वत्र एकनिष्ठा आणि प्रेरित होणं, ते प्राप्त करण्यासाठी म्हणून प्रेरित होणं, अशा प्रकारचे गुण अर्जुनाच्या ठिकाणी होते. भगवंत असं म्हणतात की हे निष्पाप अर्जुना, असं हे गुह्यातलं गुह्य शास्त्र मी तुला सांगितलं. वेळ संपली. एतत् बुद्ध्वा हे समजून घेतल्यामुळं बुद्धिमान स्यात, बुद्धिमान पुरुष किंवा बुद्ध पुरुष, जाणता पुरुष, कृतकृत्य व्हायला काही हरकत नाही. कृतकृत्यश्च भारत, तो कृतकृत्यच होईल. त्याच्या जीवनामध्ये तो धन्यताच पावेल. हे भगवंतांचं जे वचन आहे, या वचनाला खरं म्हणजे अर्जुनाची जी निष्पाप वृत्ती आहे तसा बुद्धिमान पुरुष असा अर्थ घ्यायला पाहिजे. केवळ बुद्धिमान पुरुष नाही, ज्या विशेषणांनी अर्जुन युक्त आहे केवळ अर्जुनाला दिलेलं ते संबोधन आहे हे निष्पाप अर्जुना, आणि मग बुद्धिमान पुरुषांबद्दल बोलतायत, मग तिथं अर्जुनाचा संबंध नाही, निष्पापतेच्या गुणाचा संबंध नाही असं नाही. उलट तो निष्पापही असला पाहिजे आणि बुद्धिमान देखील असला पाहिजे. असं असेल तर त्याचं जीवन कृतकृत्य होईल. या ठिकाणी या अध्यायाचा शेवट असल्यामुळं देखील इति हा शब्द वापरला असं म्हटलं जात. तसंच कुठलंही शास्त्र सांगताना अथनी सांगितलं जात आणि शेवट करताना इतिनी केलं जात असं असल्यामुळं इथं भगवद्गीतेचा शेवट होतो असं जवळपास सगळ्या जाणकारांचं म्हणणं आहेच. तशा तऱ्हेने या ठिकाणी हा 15वा अध्यायाचा तर शेवट झालाच झाला, पण भगवद्गीतेच्या विशेष शिकवणुकीचा या ठिकाणी शेवट झाला. 16, 17 आणि 18 अध्याय हे अर्थात भगवद्गीताच आहेत. परिशिष्ट रूपाने 2 अध्याय आले आणि शेवटचा अध्याय हा एकाध्यायी गीता आहे. पण इथं जे सांगितलं त्याचाच विस्तार पुढे आहे. याच्या अपेक्षा किंवा इथं जे सांगायचं प्रसंगोपात सांगायचं राहिलेलं होतं तर ते सांगितलं गेलं पाहिजे अशा भूमिकेतून 16वा आणि 17वा अध्याय आला. तर या श्लोकावरच ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे निरूपण आहे ते आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि 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 स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरे ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.